नमस्कार, मी गौरी देशमुख। ऐकूया काही ठळक घडामोडी। प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण झालं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 28 ऑगस्ट 2014 रोजी ही योजना सुरू केली होती। आतापर्यंत 53 कोटी जनधन खाती उघडली आहेत। या योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांचं अभिनंदन केलं असून ही योजना यशस्वी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत। भारतीय रेल्वेसाठी 2 नवे मार्ग आणि मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली। आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कृषी क्षेत्रातल्या पायाभूत सेवांच्या केंद्रीय क्षेत्र विस्तारालाही मंजुरी देण्यात आली। मालवणजवळ राजकोट इथं कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आज तिथं गेलेले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या समर्थकांनी एकमेकांवर दगडफेक केली। यात एक पोलीस आणि एक महिला असे दोघे जखमी झाले। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, पण मालवणमध्ये वातावरण तणावपूर्ण आहे। महाविकास आघाडीनं पुकारलेल्या मालवण बंदला 100% प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। पुतळा कोसळण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी येत्या रविवारी मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं आंदोलन करणार असल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बातमीदारांना सांगितलं। 17व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या चमूनं 1 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकांना गवसणी घातली आह। 17 ते 26 ऑगस्ट दरम्यान ब्राझीलची राजधानी रिओ दी जानेरिओ इथं झालखा या स्पर्धेत बंगळुरुचा दक्ष तयालिया याने सुवर्ण, तर पुण्याचा आयुष कुठारी आणि सान्नित्य सराफ या दोघांनी, त्याचप्रमाणे हैदराबादचा वाणीव्रत माजी आणि बिहारचा पाणिनी या चौघांनी रौप्य पदकाची कमाई केली। दिव्यांगांसाठीच्या पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून पॅरिस इथं सुरुवात होत आहे। या स्पर्धा येत्या 8 सप्टेंबरपर्यंत चालणार आहेत। यात समाविष्ट असलेल्या 22 पैकी 12 खेळांमध्ये भारताचा 84 खेळाडूंचा संघ सहभागी होत आहे। भालाफेकपटू सुमित अंतिल आणि गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव उद्घाटन सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक असतील। ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अंतिम संस्कार करण्यात आले। देशपांडे यांचं काल पुण्यात निधन झालं। त्या 81 वर्षांच्या होत्या। नाटक, चित्रपट, मालिका या सर्व क्षेत्रात आपल्या समर्थ अभिनयानं त्यांनी अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं होतं। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।